मला देण्याची आण घेण्याची जुनी प्रथा ही न्यारीच हुंडा देण्याची आण घेण्याची जुनी प्रथा ही न्यारीच झालं बर्बाद जीवन नारीच गेला वाटुळा हुंड्यान पुरीच आई बापाची काळजी गेली लहानाची मोठी केली आता सासूरवाची न झाली नवनवतीच गोड प्रीतीच होता आनंद भारीच नवनवतीच गोड प्रीतीच होता आनंद भारीच झालं बर्बाद जीवन नारीच गेलं वाटुळा हुंड्यान पुरीच तिरानी जननंदीला उधान भांडणाला पडली उलटून आन पलटून तिच्यावरी त्या सारीच पडली उलटून आन पलटून तिच्यावरी त्या सारीच झालं बर्बाद जीवन नारीच गेलं वाटुळा हुंड्यान पुरीच सासू सासऱ्याच बोलन दर दिवशी तिला टोचून तिला घरामध्ये सान थोरामध्ये होत वागण चुरीच तिला घरामध्ये सान थोरामध्ये होत वागण चुरीच झालं बर्बाद जीवन नारीच केलं वाटुळा हुंड्यान पुरीच प्रतिकार कुणी हुंडा घेतल्यावर शिक्षा करावी कायदेशीर रीत काढून टाकू मोडून देन हराम खुरीच रीत काढून टाकू मोडून देन हराम खुरीच झालं बर्बाद जीवन नारीच केलं वाटुळा हुंड्यान पुरीच आता बनाव शहान गुनी कधी होणार नाही हानी काढा तुडून लोभी धनी शाहीर शिवाजीच सांगणं निवारीच प्रबोधनाच्या फेरीच शाहीर शिवाजीच सांगणं निवारीच प्रबोधनाच्या फेरीच झालं बर्बाद जीवन नारीच केलं वाटुळा हुंड्यान पुरीच हुंडा देण्याची आण घेण्याची जुनी प्रथा ही न्यारीच हुंडा देण्याची आण घेण्याची जुनी प्रथा ही न्यारीच झालं बर्बाद जीवन नारीच केलं वाटुळा हुंड्यान पुरीच झालं बर्बाद जीवन नारीच केलं वाटुळा हुंड्यान पुरीचं